chinimandi.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांनी कर्जासाठी आत्महत्या करणं हे वेदनादायी। बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांनी कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करणं अत्यंत वेदनादायी आहे, अशी खंत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली। भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर थोरात बोलत होते। पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील मल्हारी बटुळे या शेतकऱ्यानं कर्जामुळे आत्महत्या केली या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। थोरात म्हणाले, शेतकऱ्यांना ताकद देण्याचं काम लोकशाही आघाडी सरकार निश्चित करेल। 2 लाखांपर्यंत आणि त्यापुढील रकमेसाठी तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेऊन दिलासा देणार आहोत। ते म्हणाले, मागील सरकारच्या काळात 1.5 लाखाच्या कर्जमाफीसाठी कुटुंबासह रात्रंदिवस लागणाऱ्या रांगा, किचकट अटी आणि फॉर्म तसंच मागील बाकी रक्कम भरण्याची अट असे निकष होते। मात्र आमच्या सरकारनं ही प्रक्रिया सुटसुटीत केली आहे। या कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनाला नव्यानं सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांनी मनोधैर्य न गमावता आपल्या कुटुंबासाठी पाय रोवून भक्कमपणे उभं राहावं। सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील। आघाडी सरकारनं मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्याचं विधेयकात रूपांतर करून कायदा करण्यासाठी नंतरच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं कोणतेही प्रयत्न केले नाहीत। आमचं सरकार ओबीसी आणि मराठा आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लिमांना कोर्टात टिकेल असं आरक्षण देणार आहे। धर्म म्हणून नाही तर आर्थिकदृष्ट्या मागास मुस्लिमांना मदत करणं लोकशाहीची गरज आहे। आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही असंही ते म्हणाले।